दुसरे इतिहास अध्याय 29. हिजकिया वयाच्या 25व्या वर्षी राजा झाला. त्याने यरुश्लेमामध्ये 29 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबिया, ती जखऱ्याची कन्या. हिजकियाची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती. आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणेच त्याचे वर्तन सुयोग्य असे. हिजकियाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि दुरुस्ती करून ते मजबूत केले. राजा झाल्याबरोबर आपल्या कारभाराच्या पहिल्या महिन्यातच त्याने हे केले. सर्व याजक आणि लेवी यांना त्याने एकत्र बोलावले आणि मंदिराच्या पूर्वेकडील मोकळ्या चौकात त्यांची सभा घेतली. तो त्यांना म्हणाला, लेवी हो, ऐका, देवाच्या सेवेसाठी पवित्र व्हा. या पवित्र कार्यासाठी परमेश्वर देवाच्या मंदिराची सिद्धता करा. परमेश्वर हा आपल्या पूर्वजांचा देव आहे. पवित्र स्थानातूनही अशुद्धपणा काढून टाका. आपल्या पूर्वजांनी परमेश्वराची संगत सोडली आणि आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने वाईट ते केले. त्याच्या मंदिराकडे पाठ फिरवली. त्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार बंद केले आणि दिवे विझू दिले. इस्रायलाच्या परमेश्वराच्या पवित्र गाभाऱ्यात परमेश्वरासाठी धूप जाळणे, होमार्पणे करणे बंद पडले. म्हणून यहुदा व यरुश्लेमेच्या लोकांवर परमेश्वर कोपला. त्याने लोकास शासन केले. परमेश्वराचा क्रोध पाहून इतर लोक विस्मयचकित झाले आणि घाबरले. यहुदी लोकांबद्दल त्यांना तिरस्कार आणि शरम वाटली. ही वस्तुस्थिती तुम्हास माहीत आहे. तुम्ही ती पाहतच आहात. म्हणूनच युद्धात आपले पूर्वज मारले गेले. आपल्या स्त्रिया मुले कैदी झाले. म्हणून मी हिजकिया इस्रायलाच्या परमेश्वर देवाशी करार करणार आहे, म्हणजे आपल्यावर त्याचा राग राहणार नाही. तेव्हा पुत्रांनो, आता आळसात वेळ घालवू नका. परमेश्वराने त्याच्या सेवेसाठी तुमची निवड केली आहे. मंदिरात त्याची सेवा चाकरी करणे, धूप जाळणे यासाठी तुम्हास त्याने निवडले आहे. तेव्हा जे लेवी कामाला लागले ते पुढील प्रमाणे. कहात घराण्यातले अमासयाचा पुत्र महत आणि अजऱ्याचा पुत्र योएल. मरारी कुळातला अब्दीचा पुत्र कीश आणि यहल्लेलेचा पुत्र अजऱ्या. गर्शोनी कुळातला जिम्माचा पुत्र यवाह आणि यवाहचा पुत्र एदेन. अलिसाफांच्या घराण्यातील शिमरी आणि इएल. आसाफच्या घराण्यातील जखऱ्या व मतन्या. हेमानच्या कुळातील यहियेल आणि शिमी. यदुथूनच्या कुळातील शमया आणि उज्जियेल. मग या लेवींनी आपल्या भाऊबंदांसह एकत्र येऊन मंदिराच्या शुद्धतेसाठी सर्व तयारी केली. परमेश्वराने राजामार्फत केलेली आज्ञा त्यांनी पाळली. मंदिराच्या स्वच्छतेसाठी ते आत शिरले. परमेश्वराच्या मंदिरात जेवढ्या अशुद्ध आणि तिथल्या वातावरणाशी विसंगत वस्तू त्यांना सापडल्या त्या सगळ्या गोळा करून त्यांनी मंदिराच्या अंगणात आणून ठेवल्या. तेथून त्या उचलून त्यांनी किद्रोन खोऱ्यात नेऊन टाकल्या. पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेला लेवींनी पवित्रीकरणाच्या कामाला सुरुवात केली. 8व्या दिवशी ते परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत आले. परमेश्वराच्या मंदिराची सर्व तऱ्हेची शुद्धता होऊन ते पवित्र व्हायला आणखी 8 दिवस लागले. पहिल्या महिन्याच्या 16व्या दिवशी त्यांचे काम पूर्ण झाले. त्यानंतर ते राजा हिजकिया याच्याकडे गेले. राजाला ते म्हणाले, परमेश्वराचे मंदिर, होमार्पणाची वेदी आणि त्यावरील सर्व भांडी आम्ही शुद्ध केली आहेत. समर्पित भाकरीचे मेज आणि त्याची सर्व उपकरणेही शुद्ध केली आहेत. राजा अहाजने आपल्या कारकिर्दीच्या गैरवर्तनातून जी उपकरणे फेकून दिली होती त्यांचीही शुद्धी करून आम्ही ती मांडली आहेत. ती आता परमेश्वराच्या वेदीसमोरच आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी नगरातील सर्व सरदारांना बरोबर घेऊन राजा हिजकिया परमेश्वराच्या मंदिरात गेला. त्यांनी 7 बैल, 7 मेंढे, 7 कोकरे आणि 7 बोकड पापार्पणासाठी आणले. यहुदाचे राज्य, परमेश्वराचे पवित्र स्थान आणि यहुदा यांच्या शुद्धी प्रित्यर्थ हे प्राणी होते. अहरोनाचे वंशज असलेल्या याजकांना हिजकियाने ते प्राणी परमेश्वराच्या वेदीवर अर्पण करायची आज्ञा केली. त्याप्रमाणे याजकांनी बैल कापले आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. मग मेंढे कापून त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. मग त्यांनी कोकरे कापली आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. यानंतर याचकांनी राजा व समुदाय यांच्यापुढे बोकडांना आणले. हे बोकड पापार्पणासाठी होते. याचकांनी बोकडांवर हात ठेवून त्यांना मारले. बोकडांचे रक्त वेदीवर शिंपडून याचकांनी पापार्पण केले. इस्रायलाबद्दल प्रायश्चित होण्यासाठी म्हणून हे विधी याचकांनी केले. समस्त इस्रायल लोकांसाठी होमार्पण आणि पापार्पण करावे अशी राजाची आज्ञा होती. दावीद, राजाचा द्रष्टा गाद आणि संदेष्टा नाथान यांच्या आज्ञेप्रमाणे राजा हिजकियाने झांजा, सतारी व वीणा वाजवण्यासाठी परमेश्वराच्या मंदिरात लेवीची नेमणूक केली. परमेश्वराने संदेष्टांमार्फत तशी आज्ञा केली होती. त्याप्रमाणे दाविदाची वाद्ये घेऊन लेवी आणि कर्णे घेऊन याजक उभे राहिले. मग हिजकियाने वेदीवर होमार्पण करण्याची आज्ञा केली. त्यास सुरुवात होताच परमेश्वराचे भजन स्तवनही सुरू झाले. कर्णे आणि इस्रायलचा राजा दाविद याची वाद्ये यांचा गजर सुरू झाला. होमार्पण चालू असेपर्यंत समुदाय अभिवादन करत होता. गायक गात होते आणि कर्णे वाजवणे चालू होते. होमार्पणाचे विधी झाल्यावर राजा हिजकियासह सर्व लोकांनी मस्तके लवून परमेश्वराची आराधना केली. हिजकिया आणि सरदार यांनी लेव्यांना परमेश्वराची स्तोत्रे गाण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांनी दाविद आणि द्रष्टा आसाफ यांनी रचलेली स्तोत्रे म्हटली. या स्तवनांनी ते आनंदित झाले. सर्वांनी लवून नमस्कार करून देवाची आराधना केली. हिजकिया म्हणाला, यहुदातील लोक हो, तुम्ही आता स्वतःला परमेश्वराच्या हवाली केले आहे. तेव्हा जवळ येऊन यज्ञाची आणि उपकार स्मरणाची अर्पणे आणा. तेव्हा लोकांनी ती अर्पणे आणली. ज्यांना हवी होती त्यांनी मनोभावे होमार्पणे आणली. मंदिरात एकंदर होमार्पणे आणली गेली त्याची मोजदाद पुढील प्रमाणे: 70 बैल, 100 मेंढे, 200 नर कोकरे त्यांचे परमेश्वरास होमार्पण करण्यात आले. 600 बैल आणि 3000 शेरडे मेंढरे हे परमेश्वरास वाहिलेले पशु. होमबलीसाठी आणलेल्या एवढ्या पशूंची कातडी काढणे कापणे हे तेवढ्या याचकांच्या अवाक्याबाहेरचे होते. तेव्हा त्यांच्या बांधवांनी लेवींनी त्यांना या कामात मदत केली आणि इतर याजक पुढच्या सेवेसाठी पवित्र होण्याच्या तयारीला लागले. पवित्र होण्याच्या बाबतीत याचकांपेक्षा लेवी अधिक काटेकोर होते. होमबली पुष्कळ होते. शांत्यार्पणांच्या पशूंची चरबी आणि पेयार्पणे विपुल होती. या प्रकारे परमेश्वराच्या मंदिरातील उपासना क्रमवार स्थापित झाली. परमेश्वराने आपल्या प्रजेसाठी हे जे सर्व घडवून आणले त्यामुळे हिजकिया आणि सगळे लोक आनंदित झाले. हे सर्व इतक्या जलद घडून आले म्हणून त्यांना विशेषच आनंद झाला.